नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठानं 2004 साली ईव्ही चिनैया प्रकरणात 5 न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबादल ठरवत आज हा निर्णय दिला. या निर्णयाचा पंजाबातल्या काही जातींना लाभ होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते आज लोकसभेत चालू आर्थिक वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेच्या परिचालनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 12 लाखांवर रेल्वे कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले. विमान प्रवासात छायाचित्रासह ओळखपत्र तपासलं जात असून बोर्डिंग पासवरील नाव आधार कार्डशी पडताळून घेतलं जात असल्याचं नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. प्रवाशाचं नाव आणि चेहरा याची पडताळणी झाल्यावरच त्याला प्रवासाची परवानगी दिली जात असल्याचं नायडू यांनी सांगितलं. हिंदकेसरी ठरलेल्या मल्लांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या 11 वर्षांपासून मिळालेलं नाही या मुद्याकडे राज्यसभेत शून्यकाळात खासदार रजनी पाटील यांनी लक्ष वेधलं. कोणताही खेळाडू असो त्याचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं यासाठी विशेष नियामक मंडळ स्थापन करावं अशी मागणी रजनी पाटील यांनी केली. देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट 25 वर्षावरून 21 वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांनी केली आहे. शून्यकाळात बोलताना चड्डा यांनी तरुणांनी सक्रिय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा बदल करावा असं म्हटलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर 4थ्या पुण्यतिथीनिमित्त आणि मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर 4थ्या जयंतीनिमित्तानं आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामान्य प्रशासन विभागाचे अव्वल सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी संभाजी जाधव आणि मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेघदूत या शासकीय निवासस्थानी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमानं साजरी करण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळपासून सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कला मंचावरून करण्यात आलं. नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शहरात जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 6व्या दिवशी महिला आणि पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत आज खेळणार आहे. भारतीय हॉकी संघाची आज गतविजेत्या बेल्जियमसोबत उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 सामन्याला सुरुवात होईल. बॅडमिंटनमध्येही एच.एस. प्रणॉय आणि PV सिंधू यांचे सामने होणार आहेत. तर पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागची जोडी उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील. यासोबतच तिरंदाजी, नौकानयन, नेमबाजी, गोल्फ या क्रीडा प्रकारातही भारतीय खेळाडूंचे सामने आज होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले 75 बंधारे पाण्याखाली असून 23 मार्ग बंद झाले आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरण क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.